यशया अध्याय 27. त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान, त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील. तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील. मी परमेश्वर तिची निगा राखणारा, मी प्रत्यक्षनी तिला पाणी घातले, त्यामुळे कोणीही तिला दुखवणार नाही. म्हणून मी रात्रदिवस तिचे राखण करतो. मी रागावलेला नाही. लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील? पण युद्धात मी त्यांच्या विरुद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकेन. अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे. त्याने माझ्याशी शांती प्रस्थापित करावे. येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्रायल उमलेल व त्यास नवीन पल्वी फुटेल आणि ते जगाची पाट फळाने भरतील. काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्रायलावर हल्ला केला जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे त्यांचा वध करण्यात आला आहे काय? याच प्रकारे तुम्ही याकोब आणि इस्रायलाला दूर पाठवून अचूक मापदंडांनी त्यांचा विरोध केला आहे. पूर्वीच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो. याकरिता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे. तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चूनखड्यासारखे करेल आणि तसेच अशरा देवीचे खांब किंवा धूप वेदीही उभ्या राहणार नाहीत, कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले रानासारखी सोडून दिलेली आहे. वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल. त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील. स्त्रिया त्या सर्पणासाठी वापरतील, कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव यास्तो यांच्यावर दया करणार नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता यांच्यावर कृपा दाखवणार नाही. त्या दिवशी असे होईल की परमेश्वर फरात नदीपासून सुरुवात करून मिस्राच्या नदीपर्यंतच्या आपल्या पिकाची मळणी करेल आणि तुम्ही इस्रायलाच्या लोकांनो एकत्र गोळा केले जाणार. त्या दिवशी मोठा कर्णा वाजेल आणि तेव्हा अशूर देशामध्ये नाश होणारे आणि मिस्र देशात जे घालवले आहेत ते येतील आणि यरुश्लेमेस पवित्र पर्वतावर परमेश्वरास पुजतील.